आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत. अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांचा पराभव. विधिमंडळात कायदे करताना तळागाळातील व्यक्तींच्या आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत अनंतात विलीन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना कटक इथं. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 27 वर्षांनी भाजपाला सत्ता मिळाल्याचा आनंद असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. दिल्लीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला असून अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाडला आहे असं सांगताना भाजपा लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल असंही फडणवीस यावेळी म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या 48 जागांच्या यशातून एनडीए सरकारच्या विकास आणि सुशासनाची हमी दिसून येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयानंतर म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं पक्षाच्या मुख्यालयात बोलत होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या 48 जागा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचं प्रतीक असून देशाच्या राजधानीचं सर्वांगसुंदर शहर हे दिल्लीकरांचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. तर दिल्लीतील जनादेश नम्रतेने स्वीकारत असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. दिल्लीमधील प्रदूषण महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई सुरूच राहील असंही त्यांनी म्हटलं आहे. तर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही पराभव मान्य करत असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली विधानसभेत भाजपा 48 तर आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेस सलग तिसऱ्यांदा शून्यावर राहिली आहे. विधिमंडळात कायदे करताना तळागाळातील व्यक्तीच्या आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत तसंच जनतेशी संवाद आणि विधिमंडळाचे कामकाज यामध्ये संतुलन ठेवलं पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशभरातील सर्वपक्षीय आमदारांकडे व्यक्त केली. पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीनं आयोजित 14व्या भारतीय छात्र संसदेच्या देशभरातील आमदारांसाठी 2 दिवसीय क्षमता वृद्धी कार्यक्रम काल पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फडणवीस बोलत होते. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन राज्याच्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो आदी यावेळी उपस्थित होते. या संमेलनात देशभरातून आलेल्या विविध राजकीय पक्षांच्या 200 पेक्षा अधिक आमदारांनी सहभाग घेतला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर डिझी यात्रा या चेक इन प्रणालीचं लोकार्पण केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते काल करण्यात आलं. डिझी यात्रा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून तर विमानात बसेपर्यंतची प्रक्रिया सुलभ सहज आणि सोपी झाली आहे. यामुळे प्रवाशांच्या रांगा टळणार असून वेळेची बचत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी इथं काल 2 दिवसीय चिकू महोत्सव 2025 या कार्यक्रमाचं उद्घाटन मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं. या माध्यमातून चिकू उत्पादकांना बाजारपेठ मिळण्याबरोबरच ग्रामीण पर्यटनाचा मोठा विकास होण्यास मदत होणार असून ग्रामीण विकासाची चांगली संधी असल्याचं सावे यावेळी म्हणाले. या चिकू महोत्सवाबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
या महोत्सवात चिकू फळे चिकू पासून तयार केलेले विविध पदार्थ ग्रामीण हस्तकला वारली चित्रकला यासारख्या खरेदीच्या संधी पर्यटकांना मिळणार आहे. चिकू फळाला मिळालेलं जीआय मानांकन ओडीओपी म्हणजेच एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत पालघर जिल्ह्यातले निवड झालेले चिकू वारली चित्रकला सातपाटीचे सिल्वर पॉपलेट आणि घोलवड गावाला खादी ग्रामोद्योग आयोगाने मधाचं गाव म्हणून दिलेली ओळख या पार्श्वभूमीवर यंदा हा 11वा चिकू महोत्सव साजरा करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
डॉक्टर कलामांसारखा आदर्श विद्यार्थी घडवायचा असेल तर नाक्यावर राजकारणापेक्षा शिक्षणावर चर्चा झाली पाहिजे. विद्यार्थी पालकांपेक्षाही शिक्षकांचं जास्त ऐकत असतात, त्यामुळे गुरुशिष्य परंपरेला बाधा येता कामा नये. समाजाचा विद्यार्थ्यांचा शिक्षकांवरचा विश्वास अबाधित राहिला पाहिजे असं प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काल केलं. रत्नागिरी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था तसंच जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय उल्हास मेळाव्याचं उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नीट यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा येत्या 4 मे रोजी घेण्यात येणार असल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती 7 मार्चपर्यंत चालणार आहे. राज्यात 199 साखर कारखान्यांचे 635 लाख मेट्रिक टन ऊस गाळप झालं असून 576 लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा साखर उतारा 9.7% राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पुरेसा खत साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी सुशांत लहुटे यांनी दिली आहे. दरम्यान जिल्ह्याचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा 940 कोटींचा आराखडा राज्य शासनास सादर करण्यात आला आहे. राज्य शासनानं जिल्ह्याकरता 518 कोटींचं नियोजन दिलं होतं. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं 16वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अहिल्यानगर इथं ज्येष्ठ साहित्यिक डॉ संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. आज या संमेलनाचा समारोप होणार असून काव्यसंमेलन, शाहिरी जलसा, अभिजात मराठी भाषा, साहित्यिकांची जबाबदारी या विषयावर परिसंवाद होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आजची पिढी या विषयावर चर्चासत्र होणार आहे. बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्या रूपाने आपण सर्वांनी देव पाहिला आहे असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी केलं आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाला 75 वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन इथं 2 दिवसीय आनंदवन मित्र मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. सातारा इथं पुणे महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. महसूल विभाग हा शासनाचा कणा असून वाढत्या कामांमुळे आलेला ताणतणाव कमी करण्यासाठी या क्रीडा स्पर्धा महत्वाच्या असल्याचं त्या यावेळी म्हणाले. सोयाबीन खरेदीचा प्रश्न राज्य सरकारपेक्षा केंद्र सरकार मिटवू शकेल अशी प्रतिक्रिया राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काल लातूरमध्ये दिली. सोयाबीनचे भाव वाढवायचे असतील तर सोयाबीनची पेंड भारताबाहेर निर्यात करणं गरजेचं असल्याचं पटेल यांनी यावेळी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 3 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. काल मलकापूरजवळ उमाळी इथं दुचाकीच्या अपघातात 2 तर खामगाव नजीक टेंभुर्णा इथं एका वाहनाने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील 1 जण जागीच ठार झाला. पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमध्ये 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 29 वर्षीय अमान नईम मुराद हा आरोपी अंमली पदार्थ बनवत असताना आढळून आला. या प्रकरणात आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जत तालुक्यातील कर्जगे येथील बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळवण्यासाठी पाठपुरावा करू, पीडितेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देऊ असं प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उमदी इथं घटनेचा आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल पहाटे मुंबईत राहत्या घरी निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय यांचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुढारीकार गो जाधव पुरस्कार तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृपा सामक जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र वाङ्मयाचं संपादन त्यांनी केलं होतं. गिरणगावचा पंढरी आणि पत्रकार पंढरी ही त्यांची आत्मचरित्र विशेष गाजली. निर्भीडता आणि व्यासंग असलेले मराठी पत्रकारितेतील मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सावंत यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आज कटकमधील बारामती स्टेडियमवर 3 सामन्यांच्या मालिकेतील एक दिवसीय सामना होणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरू होणार आहे. भारत या मालिकेत 1-0 आघाडीवर आहे. विराट कोहली गुडघ्याच्या दुखापतीतून बरा झाला असून आजचा दुसरा सामना खेळण्यासाठी तो तंदुरुस्त आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत. अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांचा पराभव. विधिमंडळात कायदे करताना तळागाळातील व्यक्तींच्या आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत अनंतात विलीन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना कटक इथं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.